ठेकेदारी कॉल केला गेलेला नंबर त्यावेळेस नेटवर्क प्रॉब्लेम म्हणजे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा.